She had a question that sometime in Hinduism also they say that Atma remains one only, but the body gets changed, the form of the body.
Hmm.
Is it similar to that?
Hmm. Well, no, of course, there's a very important difference. The Atman in Hindu conception is eternal and unchanging.
तर हिंदू याच्यातलं जे आत्मा जे आहे आत्मा म्हणजे आंतरिक ते हे समजतात जो न बदलणारा असं त्याला समजतात.
But Chetana is not a single fixed entity.
आणि चेतना म्हणजे कुठलं असं ठोस आणि पक्क नाहीये.
In Buddhist philosophy, consciousness, what you call Chetana in Marathi, is not a thing.
तर बौद्ध याच्यामध्ये जी चेतना जी आहे ती एखादी काय असं वस्तू नाहीये.
So we say consciousness.
आपण केवळ त्याला फक्त चेतना एवढंच म्हणतो.
My consciousness, your consciousness.
माझी चेतना तुमची चेतना.
In the same way as you say table.
आपण जसं टेबल म्हणतो.
My table, your table.
माझा टेबल आहे तुमचा टेबल आहे.
But that's just language.
ते ही फक्त भाषा आहे.
There isn't a thing. Consciousness.
ती काय अशी एक वस्तू नाहीये की ज्याच्यामध्ये चेतना आहे.
If I say to you, show me your consciousness.
मी जर विचारलं की तुमचं मला तुमची चेतना मला दाखवा.
You can't find it.
तर आपण शोधू शकत नाही कुठे.
There's not really a thing consciousness.
चेतना ही कुठली वस्तू नाहीये.
There's just being conscious.
ती केवळ एक चेतना आहे.
एक चेतना नो अ बीइंग कॉन्शियसनेस यू आर कॉन्शियस
जागृती
म्हणजे
तुम्ही एक जागृत चेतना आहे नाही जागृत आहात.
येस डू यू सी व्हॉट आय मीन सो दॅट आय एम अवेअर ऑफ यू नाउ
जसं मी तुमच्या प्रती जागृत आहे आता
यू आर अवेअर ऑफ मी
आणि तुम्ही माझ्या प्रती जागृत आहे.
बट देयर इज नो fixed consciousness that does the being aware.
तर ही जागृतीचं असं कुठलं ठोस असं पक्क चेतना नाहीये.
There's just a continuous act of being aware.
आणि जागृतीची एक सातत्याने चाललेली एक कृती आहे.
So moment by moment consciousness is changing.
आणि प्रत्येक क्षणी आपली जी चेतना आहे ती बदलत असते.
So even through all this change there's a continuity.
आणि हे जे आहे तर याच्यामधून सुद्धा हे प्रक्रिया चालू असते.
But there's nothing fixed that remains the same all the way through those changes.
तर ह्या बदलामध्ये कुठलीच गोष्ट अशी ठोस नसते किंवा पक्की नसते.
So in Hinduism it's said that there is an Atman which is eternal.
आणि हिंदू धर्मामध्ये आत्मा म्हणतात की आत्मा म्हणजे सर्व काय अमर आहे तीच कायम आहे.
But in Buddhism there's no such conception.
तर बौद्ध धर्मात असे कुठलेच हे नाही.
You could say that that's the principal difference between Buddhism and Hinduism.
तर आपण एक त्याच्यामधला प्रमुख असा फरक सांगू शकतो बौद्ध धर्म आणि हिंदू धर्मातला.
Buddhism says everything is impermanent.
तर बौद्ध धर्माच्या तत्वानुसार प्रत्येक गोष्ट ही अनित्य आहे.
Everything is anatman without a fixed essence.
आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ती अनात्मा आहे ज्याच्यामध्ये कुठलंच असं पक्क किंवा ठोस असं त्याच्यातलं हे नाही.
That's the main difference between Buddhism and all the other religions.
तर हाच मुख्य फरक आहे बौद्ध धर्म आणि इतर धर्मांमध्ये.
So it's good that you asked that because people will think that when they hear this.
हा चांगला प्रश्न विचारला कारण की लोक जेव्हा ऐकतील तर हा प्रश्न निर्माण होईल त्यांच्यामध्ये.
Actually it's the same even in this life.
खरं पाहता आपल्या ह्या जीवनामध्ये पण तसंच आहे.
You remember when you were just a little girl 5 or 6 years old.
तुम्हाला आठवत असेल की तुम्ही 5-6 वर्षाची एक लहान मुलगी होत्या
त्यावेळी. You remember what the world looked like then.
तर त्यावेळेस तुम्हाला आठवत असेल की ते जग कसं दिसत होतं.
It's very different to how it seems now.
तर आताचा जे बदल आहे तो हा भरपूर बदल.
Of course there's a connection between that little girl then and that big girl now, big woman now.
त्यावेळेस ती लहान जी मुलगी आहे ना आता आपण एक मोठी स्त्री बनलेलो आहोत त्याच्यामधलं एक नातं आहे.
There's a gradual process of change and transformation.
त्याच्यामध्ये एक हळूहळू आपण हा बदल होत आला.
So this is the what the Buddha brought into India.
आणि हे जे आहे ते बुद्धांनी भारतामध्ये आणलेलं आहे.
At the time that he lived, people thought in terms of a fixed entity. At the time that he lived, people thought in terms of some eternal essence. At the time of the Buddha, people thought that there was some fixed essence.
तर बुद्धांच्या काळामध्ये लोकांना असं वाटत होतं की ते एक पक्के असे एसेन्सला काय म्हणतात
सार
सार सार आहे त्यांचं. बरोबर
आहे
बरोबर आहे
But well, the Buddha said no, there isn't.
तर मग त्यावेळेस बुद्धांनी सांगितलं की तसं नाही.
That's just an idea that people have.
ही फक्त लोकांची एक कल्पना आहे.
But there is no such thing.
पण तिथे असं कुठलं सत्यता नाहीये.
So everything he says is based on that thought.
आणि जे काही बुद्धांनी सांगितलंय ते त्या तत्वावरती आधारित आहे.
So important point.
Mm-hmm.
So you could say, for instance, let's start with accepting the Buddhist point of view that there is rebirth.
तर आपण बौद्ध दृष्टिकोनातून बघूया की हे जे पुनर्जन्म काय आहे.
That means we've all been there's been a previous life before this one.
तर आपल्या ह्या जीवनापूर्वी आपल्या सगळ्यांचं एक मागचं जीवन होतं.
But we don't remember anything about it.
पण आपल्याला कुणाला त्याच्याबद्दल काही आठवत नाही.
Well, most people don't remember anything about it.
आणि बरीच लोकांना काही आठवत नाही.
And yet it's still affecting us.
पण तरी सुद्धा त्या जीवनातला परिणाम आपल्याला आता पण जाणवतो.
It may affect us.
कदाचित तो परिणाम होत असेल.
So can we say it was my life?
कदाचित आपण म्हणू शकतो का असं की ते माझं जीवन होतं.
In a way, you can't really say that because you can't remember it.
आपण खर तर म्हणू शकत नाही तसं की ते माझं जीवन होतं कारण की आपल्याला काहीच आठवत नाही त्यात.
But at the same time, it's affecting you now.
पण त्याचबरोबर आता सुद्धा त्याचा परिणाम आपल्यावर होत आहे.
That life provided some of the conditions, some of the main conditions for this life.
तर त्या जीवनातला जो परिणाम जो आहे जी परिस्थिती आहे ती आपल्याला ह्या जीवनात सुद्धा कुठेतरी जाणवते.
So do you see what I mean? That there's a continuity of conditions.
तर हे जे संस्कार आहे त्यांचं कुठे ही प्रक्रिया चालू आहे.
But there's no thing that stays the same all the way through.
एक अशी कुठलीच गोष्ट नाही की ती नेहमीच ती तशीच राहते.
That really is the essence of the Buddha's understanding.
तर बुद्धांची जे शिकवण आहे त्याचं जे मुख्य जे तत्व आहे तर त्याचं हे भाग आहे सार आहे.
Yes, I think if anybody asks you what's the difference between Hinduism and Buddhism, this is the thing to focus on.
तर जर कोणी असा प्रश्न केला की काय फरक आहे बुद्धिझम आणि हिंदुझम मध्ये तर मग हा तो फरक आहे.
So you could say that where the Buddhist idea of again becoming or reincarnation, if you like. Reincarnation is not the right word, but rebirth or again being born. But in English, it's difficult to know what the right word is to translate Purna Janma. Difficult to know what the right word is in English because reincarnation really means avatara. You see, here it's got reincarnation, but it's not really that.
In our world, in our language.
Yeah. It's, yes, this continuity. So the principal difference between the Hindu conception of rebirth, let's call it that, and the Buddhist one is, first of all, no fixed Atman.
तर हिंदू याच्यामध्ये दृष्टिकोनातून वेगळं आहे पण आपल्या बौद्ध याच्यातून पहिलं सांगितलेलं की असं कुठलं पक्क आत्मा नाहीये.
And secondly, that there's no that caste has nothing to do with rebirth.
आणि दुसरी गोष्ट म्हणजे जातीला धरून पुनर्जन्माचा काही संबंध नाहीये.
That's just an Indian cultural Hindu conception.
ती केवळ एक हिंदू मानसिकता आहे.
Otherwise, I've got a problem because I come from a culture where there's no caste. So those are the two main points, the differences.
पुनर्जन्म
आहे पण हिंदू लोक ते आत्मा म्हणतात ना की हा आत्मा असाच असतो नाही का तो न बदलणारा आहे पण आपल्या याच्यात आपण सांगतो की आपले चेतना आहे जी तशीच जरी मागच्या जन्मातून आपल्याकडे आता हे संस्कार आहेत नाही का आता पण पुढे हे बदलणारी असे ठोस नाही पक्क नाही
मला विचारायचं
Well, in a way, that's interesting, isn't it? Because that way of thinking is quite childlike.
तसं विचार करणं म्हणजे खरोखर म्हणजे रोचक पण आहे पण बालिशपणासारखं ते आहे.
So in a way, you could say Hinduism, even very sophisticated Hinduism, is child's thinking.
आपण असे म्हणू शकतो या ठिकाणी की जे हिंदू लोक आहेत त्यांचे विचार जे वैचारिक पातळी ती अगदी बालकासारखी आहे.
That's the way a child thinks. So there must be something there that comes out and goes into a new life.
तिथे काहीतरी असेल आपल्यामध्ये की जे बाहेर पडतं आणि ते नवीन जीवनामध्ये त्याचं परिवर्तन होतं.
In one of the Vedas, I think it's the Rig Veda, I can't remember, but it talks about this Atman, the size of my thumb. Who lives in my heart.
तर असं म्हटलंय की माझ्या अंगठ्याचा जो आकार आहे तेवढा माझ्या हृदयामध्ये राहतो.
And issues out at death, comes out at death.
आणि असं सांगतात ते की मग मृत्यूनंतर ते बाहेर येतं.
So they think it's a little man or little woman in there who jumps out and finds another body.
तर त्यांना असं वाटतं की छोटीशी स्त्री किंवा छोटासा पुरुष इथे असतो. मृत्यूनंतर ते बाहेर उडी मारतं आणि मग ते एका दुसऱ्या शरीरात प्रवेश
करतं. You can excuse a child for thinking that.
तर आपण हे असं लहान मुलांची मानसिकता असं विचार करण्याची असं समजू शकतो.
But yes, the Buddha thought in a much more accurate way.
पण बुद्धांनी खूप असं अगदी अचूक असं मार्ग त्यांनी शोधला याच्यासाठी.
आता ह्याच्यामध्ये आपण कालच सांगितलं ना की जे आपली हे असते चेतना, तर जरी म्हणजे आपल्याला असं जाणवलं की ते म्हणजे खुर्चीत बसलेलं जसं भंतेंचं उदाहरण सांगितलं, पण म्हणजे त्याला शरीराचा आकार नसतो, फक्त शरीर विरहित असते चेतना, आणि त्यामुळे मग आपल्याला भिण्याचं काही कारण नाही. जसं भूत वगैरे म्हणतो, तर मग ते आत्मा अमर असतो त्याच्यामुळे कदाचित मग हिंदुझम मध्ये ते भूत ही संकल्पना निर्माण झाली असावी आणि त्यामुळे मग ती भीती पण आली तिथे. आत्मा अमर आहे त्यामुळे मग तो भूताच्या रूपामध्ये मग ते वेगवेगळं भीती दाखवतो असं नाही का. त्यामुळे मग तिथे भीती पण आली ना, म्हणून मग भूत आहे तिथे. आपण जे पण प्रश्न नाही म्हणजे जे सांगतायत फरक सांगतायत ना आत्मा आणि चेतना मधला. तर चेतना जसं काल सुभूतीने सांगितलं की आपल्याला भिण्याचं काही कारण नाही कारण ते शरीर सोडलेले असते. आणि मग हिंदुझम मध्ये जर आत्मा म्हणजे अमर आहे मग तो चांगल्या आणि वाईट गुणांसकट सहज तो असणार ना. त्यामुळे जर वाईट माणूस असेल तर मग त्यांना अशी भीती असते की मग ते आत्मा म्हणजे त्या भूताच्या रूपामध्ये येऊन म्हणजे आपल्याला त्रास देणार असं.
आले
लक्षात?
तुम्ही विचार.
आय एम नॉट गेटिंग ऍक्च्युअली व्हॉट शी इज सेइंग. शी हॅज नॉट द क्वेश्चन. शी थिंक्स लाईक दॅट हिंदुइझम.
म्हणजे मला असं वाटतं
मीन्स यस्टरडे यू शेअर अबाउट द बंदेज एक्सपिरियन्स. So in Hinduism there is Atma, no? So if that bad consciousness, a bad Atma, so that's why people may be fear.
Okay, she's just making a statement.
तुम्ही जस्ट तुम्हाला जे वाटलं ते बोलला असं ते म्हणत आहे. तुम्हाला अजून नाही समजलं तुम्हाला समजलं
काही दिवस राहतात म्हणजे आपण जसं म्हणतो
ते कोण कसं रडत हे बघतय का
अरे
फिरते ना मग नाही का आपण चेतला बोलते मग ते कोण कसं कसं रडायला लागलंय कसं कसं त्या चेतनेला कळतंय मग खोटं रडतंय का
त्यालाच माहिती आता ते कुणाला कळणार
त्याची चिंता करायची नाही आपण म्हणजे आपण हे आता एवढं शिकलोय ना तर त्याची चिंता आपण नाही करायची आहे की तो आपला हिशोब घ्यायला आला तो काय म्हणणार नाही का जर बायको रडत नाहीये बायको अजून दुसरं लग्न करत आहे पटकन त्याचा विचार नाही करायचा आहे
आपल्याला
यू डोंट हॅव टू बॉदर फॉर दॅट दॅट बायको इज क्राईंग ऑर नॉट चिल्ड्रन आर क्राईंग ऑर नॉट आफ्टर दॅट
As I mentioned yesterday that in the Book of the Dead it says that you can, that the dead person is aware of, to begin with, people around them.
तर कालच आपण याच्यात पाहिलेलं आहे की ज्यांचा मृत्यू होतो तर त्यांच्यामध्ये तेवढी जागरूकता असते की ते बघू शकतात काय चाललेलं आहे त्यांच्या
That's what it says. I don't know.
मला पण माहिती नाही पण याच्यात सांगितलेलं आहे असं
but
म्हणतात म्हातारे असे जे जुने पुरे लोक असतात ना ते म्हणतात की मेल्यानंतर ना ते आता आपण ते आत्मा म्हणायचं ना आपण चेतना म्हणतो आत्मा ना घरात फिरतोय म्हणे असा की रडतात कसं पण त्यांना रडलं की ते नाही घाबरून जातो म्हणतात दुःख होत आहे त्याला तो फिरतोय म्हणतात ते भोवते घरात
Let's
old people they also say the same
old people
in olden days in they the used old, to say that means after the death the atma comes inside the house and they just move around and see
well of course there's a lot that's just superstition from the past
तर खूप काही असे अंधश्रद्धेला धरून पण काही पूर्वी काही गोष्टी सांगितल्या जायच्या
दिस इज वाय आय एम बीइंग व्हेरी केअरफुल टू से आय डोंट नो दिस इज जस्ट व्हॉट द टेक्स्ट सेज
त्यामुळे मी हे फार जागृतीने सांगतोय तुम्हाला की मला माहिती नाहीये पण या पुस्तकामध्ये असं सांगितलेलं आहे
सो पीपल यूज टू हॅव ऑल सॉर्ट्स ऑफ बिलीफ्स अबाउट द डेड
तर मुलांचे लोकांचे हे वेगवेगळे संकल्पना आहे मृत्यूला धरून
पीपल आर ऑफ्टन व्हेरी फ्राइटन्ड ऑफ डेड पीपल
तर लोक खूप मृत्यू ज्यांचा होतो त्या लोकांबद्दल लोकांच्या मनात खूप भीती निर्माण होत असते
ऑफ्टन व्हेरी फ्राइटन्ड ऑफ डेड स्पिरिट्स ऑफ भूत
आणि मग
मला हेच म्हणायचं होतं
भूताची त्यांना खूप भीती वाटत असते
अँड वेल अ लॉट ऑफ दॅट इज जस्ट सुपरस्टिशन
आणि त्याच्यात खूप अंधश्रद्धा जास्त असते
बिकॉज इवन इफ इट्स ट्रू दॅट देयर्स अ कंटिन्यूइंग अवेअरनेस आफ्टर डेथ इट कांट अफेक्ट द लिविंग
तर हे पण सत्य आहे की ज्यांचं मृत्यूनंतर जी चेतना असते ती तिकडे जरी असली तरी सॉरी
जीवनावर त्याचा काही परिणाम जीवनावर काही आपल्या
we've talked about some sense of a continuing connection
तर आपण चर्चा केलेली आहे की त्यांचं जे सातत्य जे असतं पुढे तर त्याच्याबद्दल चर्चा केली
बट
ती आपल्या भोवताल असते याचं कधी कधी म्हणजे सेन्स पण होतं असं
But it can't so they can't do you any harm
ते आपल्याला कुठलंच काही नुकसान पोहोचवत नाही
so there's nothing to be frightened of
मग आपल्याला खूप म्हणजे घाबरण्याची गरजच नाही
तिथे as interesting with the gypsies in Hungary they're very very frightened of the souls of dead people
तर हंगेरी मध्ये ते म्हणतात की म्हणजे मृत्यू पावलेल्या त्या ठिकाणी म्हणजे असा एक खूपच घाबरतात ते हंगेरियन लोक
सो yes we've had to talk about that quite a lot
तर अशा प्रकारच्या अनेक गोष्टी खूप प्रमाणात आपण ऐकलेल्या आहेत
शिकवलेली भीती जी आहे
ते मटक्यात माती घालून आणतात नाही का राख ते घरात मध्ये ठेवून येत नाही असते बाहेर दाराला दारात ठेवायला होतात
दारात नाही झाडाला टांगतात
आणि ते बाहेरच्या बाहेर घेऊन जा म्हणतात
मग त्याला घरात या म्हणजे येता आलं नाही पाहिजे म्हणून ते वरती टांगतात
They people also frightened very much at home.
Yeah. Well, it's quite natural for people to be frightened because it's mysterious. You don't understand.
हे खरं आहे की म्हणजे ती जी राख आहे आपण घरी ठेवली तर एक आपल्याला गुढ वाटत असतं आणि त्याच्यामुळे आपण घाबरत असतो ते हे नैसर्गिक आहे.
Death is a great mystery.
म्हणजे मृत्यू हाच एक गुढ आहे, रहस्यमय गोष्ट.
You can't really understand it.
खरं पाहिलं तुम्ही म्हणजे तुम्ही समजूच शकत नाही की ते रहस्य काय आहे.
I remember just looking at for instance my mother's body after she died, and your mind just can't understand what's happened. Because there's a body, everything looks the same. Half an hour ago it was alive, now it's dead. And Bhante had something to say like that. He said that the mind literally cannot understand death. He told me there was a Dhammachari who died some time ago.
काही वर्षापूर्वी एक ब्रह्मचारी त्यांचा मृत्यू झालेला.
And about 3 or 4 months after he died, Bhante had a dream in which this Dhammachari came to him.
त्या ब्रह्मचारीच्या 3 महिन्यानंतर मृत्यूच्या 3 महिन्यानंतर भंतेंना ते स्वप्न आलं आणि ते ब्रह्मचारी आले त्या स्वप्नात.
And the dream Dhammachari was saying to Bhante, "Look, I'm dead."
आणि तो ब्रह्मचारी स्वप्नात येऊन म्हणत बनते बघा मी मेलो.
And Bhante said that he thought it was as if the mind can't really comprehend death.
म्हणजे आपल्या मनाने अजूनही त्याचा मृत्यू जो आहे तो स्वीकारलेला नाहीये.
So the dream was sort of communicating that to him.
आणि जणू काही ते जे स्वप्न आहे ते म्हणजे संपर्कातून सांगत होतं की म्हणजे त्यांचा मृत्यू झालेला.
So people find death, it's outside our understanding.
आणि लोक म्हणजे अशा प्रकारे बघतात की मृत्यू जो आहे तो समजण्याच्या पलीकडची गोष्ट आहे.
It's very mysterious, very strange.
हे अतिशय अतिशय रहस्यमय अशी गोष्ट आहे.
So we feel frightened of it.
काही वेळेस आपण अतिशय घाबरून जातो त्याबद्दल.
But there's nothing to fear.
पण घाबरण्यासारखं पण ऍक्च्युअली असं काहीच नाही
त्याच्यामध्ये. अचानक मृत्यू होतो तेव्हा मात्र खूप कठीण जातं की खरंच ती व्यक्ती म्हणजे आपल्यापासून दूर गेली की नाही म्हणजे याच्यावर विश्वास ठेवणंच खूप कठीण जातं.
डिअर पीपल सडन डेथ. So at that time we confuse.
Yes, is she dead? Yeah, that's right. Yeah.
Our mind very much confused
and
not accept death.
Yeah. Yes, I remember getting the news from Yashasaga that Bodhisaki and Sudarshan were dead, and I just had to keep saying to myself, they're dead.
Huh?
I just couldn't sort of believe it.
खरंच माझी सहमती आहे की जेव्हा यशोसागरने मला सुदर्शन आणि बोधिसकीची जेव्हा बातमी दिली तर मी 5-6 वेळा असं म्हटलेलो खरंच त्यांचा मृत्यू झालेला आहे का, खरंच त्यांचा मृत्यू झालेला आहे का, म्हणजे मी विश्वासच करू शकलो नाही त्यावेळेस.
It's much easier when you can see the body, then you can sort of take it in a bit more.
हे स्वाभाविकरित्या बरं होईल की जर आपण ते शरीर बघू शकलो मृत्यूनंतर तेव्हा आपल्या मनाला थोडी तरी खात्री होते की हो मृत्यू झाला.
सो इट्स नॉट एट द लेव्हल ऑफ थिंकिंग, एट द लेव्हल ऑफ
फीलिंग.
या
म्हणजे त्याचं ते म्हणजे हे करू नये मानसिक पातळीवर म्हणजे समजून घेणं मृत्यू झालेला त्याच्याऐवजी आपण शारीरिक रूपाने ते बघू शकलो पाहिजे.
बट इट्स एन इम्पॉर्टंट थिंग फॉर अस टू रिअली हॅव अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड टू.
तर या विषयाविषयी आपल्याकडे म्हणजे अतिशय विधायक असा दृष्टिकोन असला पाहिजे बघण्याचा.
It's just reminding me of just getting that phone call from Yashasagar at think it was 5 o'clock in the morning.
मला आठवतं चांगलं नाही की यशोसागरने 5 वाजता म्हणजे फोनवर मला सांगितले.
I was at Manuski. I was staying the night at Manuski.
आणि मी त्यावेळेस मानुस्कीमध्ये होतो.
And I was having a dream.
And that was मला एक स्वप्न पडलेलं होतं.
And in the dream, Bhante had told me that the whole order had to do a particular visualization practice.
आणि त्या स्वप्नामध्ये भंतेंनी मला सांगितलेलं होतं की संपूर्ण जो संघ आहे तो एक दृश्यमान साधना करत आहे.
And it was the gold yamantaka practice.
आणि ती जी साधना आहे दृश्यमान ते म्हणजे सोनेरी योगतमक काय म्हटलं
यमंतका.
यमंतका.
Now I know nothing about
आणि मला त्याच्याबद्दल काही माहित नाही.
But I went on the internet.
आणि मी मग इंटरनेटवर गेलेलो.
And I found that I couldn't find a gold yamantaka.
आणि मी काही ते शोधू शकलो नाही अशा प्रकारचं काय जे होतं ते.
I need to finish the story before then. Yeah. So I was in the middle of this dream. And I was just in the process of telling people, look, we've got to do the gold yamantaka practice.
And
then there was this phone call. I woke up and there was Yasho Sagar saying he was with the bodies there.
आणि तेव्हाच म्हणजे फोन कॉल आलेला आणि यशोसागरने मला ही बातमी दिलेली.
So I went on the internet and I looked up gold yamantaka.
आणि मग मी नेटवर गेलेलो आणि ते शोधण्याचा प्रयत्न करत होतो की नेमकी ही गोष्ट काय आहे.
And I couldn't find a gold yamantaka.
आणि मी खरंच शोधू शकलेलो नाही की हे सोनेरी योगतमका काय आहे म्हणून.
But I discovered that yamantaka, the meaning of yamantaka is the conqueror of death.
आणि यमंतका मात्र मी शोधू शकलो सोनेरी नाही पण यमंतका काय आहे ते शोधू शकलो आणि त्याचा अर्थ मला मिळाला मृत्यूचा योद्धा.
यम सो द स्लेयर ऑफ डेथ.
तर मृत्यू योद्धा म्हणून मला ते माहिती
झालं. Those things are strange, aren't they? Very mysterious.
खरंच हे अतिशय रहस्यमय अशी गोष्ट
आहे. Yeah, very strange. And that figure is also connected with Manjushri. And Manjushri was Sudarshan's practice.
आणि मग मी थोडासा म्हणजे विचार करू लागलो की या यमंतकाचा अर्थ जे सांगितला गेलेला आहे आणि मंजुश्री जे आहेत त्याच्याशी लिंक अप होतात आणि सुदर्शनांची साधना ती मंजुश्री होती.
So, you know, who knows what all this means?
म्हणजे कोणाला माहिती या सगळ्या गोष्टींचा अर्थ काय.
Life is very mysterious.
Yes, I agree.
We think we understand it, but we don't really know.
म्हणजे संपूर्ण जीवनच आपलं अतिशय रहस्यमय आहे. खरंच महत्त्वाचं आहे ते समजून घेणं परंतु समजण्याच्या पलीकडे आहे ते.
And death is the most mysterious thing of all.
आणि त्याचप्रमाणे मृत्यू पण अतिशय रहस्यमय अशी गोष्ट आहे.
So even if we've got a nice explanation of it, don't think that you understand.
म्हणजे आपण जो अभ्यास केलेला आहे तर तुम्ही असा विचार करू नका की म्हणजे पूर्ण आता समजलेला आहे.
All that the main thing that we've got from this text is that there's nothing to fear.
तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही आहे की घाबरण्यासारखी अशी कोणतीही गोष्ट नाही.
There's nothing to fear outside us.
आणि बाहेर जी आहे म्हणजे तिथे पण घाबरण्यासारखी अशी कुठलीही गोष्ट नाही.
इफ वी एस्टॅब्लिश्ड गुड कर्म स्किलफुल कर्म देन वी विल बी ऑलराइट.
जर आपण आपले कर्म अतिशय म्हणजे चांगले कुशल केलेले असतील आणि ते करत राहिलेलो स्थिरपणे तर आपल्याला काही भीतीचं कारण नाही.
If we've done serious spiritual practice like we're doing here, you'll be readier for whatever happens.
जर अतिशय गंभीरपणे आपण आपला आध्यात्मिक सराव करत गेलो तर आपल्याला घाबरण्याची गरज नाही.
Surely, you know, what we've been looking at these 3 days, well, that will be with you for the rest of your life.
जणू काही म्हणजे आता हे 3 दिवस आपण इथे एकत्रित आहोत आणि हा सराव करतो आध्यात्मिक, तर आपल्या पुढच्या जीवनासाठी जणू काही हे खूप मदतगार आहे.
And if there is some continuity after death, well, it'll be with you then too.
आणि हीच गोष्ट हा जो सराव आहे जणू काही आपल्या मृत्यूनंतर सुद्धा मदत करणार आहे. During response.
The wind, yeah. The winds of karma. But yes, we shouldn't get caught up with these superstitions about.
पण अशा प्रकारच्या काही ज्या अंधश्रद्धा असतील तर त्या धरून ठेवू नका, त्याला बाळगू नका.
माझी एक अंधश्रद्धा आहे, माझी मुलगी भाग्यश्री, तिचं आमचं रक्ताचं काही नातं नाही, पण खूप एकमेकांवर जीव. मग मी अमृतीतला म्हणते आपण मागच्या जन्मी आपलं नातं असणार, तेव्हा ती जरी कुणी इच्छा व्यक्तीला झालेली आई वडिलांची असेल तर ती शेवटी आपल्याकडे आली. आई वडील आपल्याला म्हणती म्हणजे आपलं नातं असेल काहीतरी ना, असं मी नेहमी म्हणते. ती जशी लहान आहे तसं माझं असतं. पण हे कितपत खरं किंवा
देअर डॉटर, there is not blood relation, they adopted, so but their relation is beyond the blood relation.
Yes,
very concrete and solid. So she feels, and she says to Amrutdeep, maybe in our last life something is relation there, that's why our relation is very
it could good. Be but anyway, we say blood relation, but from this point of view, there's no blood relation.
म्हणजे आता आपण हा अभ्यास करतो आहोत, आता रक्ताचं नातं इथे काहीच आलेलं नाही आहे.
All children are adopted.
त्याच्यावरून म्हणतात की आपल्या सगळ्यांचेच मुलं आपण दत्तक घेतलेले
आहेत.
We are adopted, yes.
Parents are adopted.
Yeah, we are adopted.
It's a good way of thinking, yeah.
बापरे
आपले नाहीच आहे.
नाही हे बरोबर आहे ना, शिल भारती जे बोलली ते मला क्लिक झालं की आपणच त्यांना बोलवलं ना जन्म घ्यायला, नाही का? आपणच बोलवलं ना जन्म घ्यायला. We call to them, take a birth, no? To children.
Yes, yes, yes.
We call to them.
Yeah.
आणि आपण पण स्वतः आपण अडॉप्टेड आहोत ना, आपल्या आई वडील आपले आई वडील सुद्धा त्यांचे आई वडील, म्हणजे हे जनरेशन असं
जनरेशन पिढ्या.
पण इथे ना
इफ वी थिंक
म्हणजे आई वडील जे आहे ना ते काही मुलांना जन्म द्यायचा म्हणून एकत्र येत नाहीत, म्हणजे ते त्यांच्या इच्छे खातर एकत्र येतात, त्यांच्या गरजे पोटी ते एकत्र येतात. पण हे जे जन्माला येणार जे असते ना म्हणजे जीव, तर तो मात्र स्वइच्छेने येत असतो तिथे.
Husband and wife come together because of their need, and the consciousness come by her
own choice.
Yeah.
Own choice. Yes. Means couple do not call to them.
Yes. Well, you can see the point that's being made. You set up the conditions.
तर ते म्हणतात की हो, पण हे अशा प्रकारची परिस्थिती म्हणजे आपण सेटअप केलेली आहे,
आपण निर्माण करतो त्यांना जन्म
घेणे.
पण खरं पाहिलं तर आपल्यालाही पाहिजे असतं ना.
But they come also when they're not wanted.
पण जे तुम्हाला पाहिजे नाही ते पण येत असत जन्माला.
मुलं म्हणतात नाही का, काय रागवलं केलं असं वाटतं तुला जन्म घातले ना असं काय बोललं ना तिथं घाल म्हणलं होतं का
असं म्हणतो. कुणी सांगितलं जन्म
द्यायला
I don't want to give the birth for this. So children says that I said that give me birth. Yes.
खरंच बोलतो
मला. Right, I think it's important not to think that the child chooses. One says something like the child chooses to be born.
असा विचार करू नका की मुलं म्हणजे निवडतात त्यांचा जन्म घेण्यासाठी.
That's far too conscious a way of thinking. It's not that the child thinks, no, I won't have that one. I'll have that one. Those look good, parents. I'll have them. Like in a shop, in a bazaar. It just happens.
म्हणजे असं तिथे घडत नाही की चेतना येते आणि नाही हे आई वडील नको ते पॅरेंट्स नको ते हा ते ठीक आहे तर हे काय बाजारासारखं नाही आहे मार्केट सारखं नाही
आहे इट्स मच मोर अनकॉन्शियस जस्ट हॅपन
तिथे खरं पाहिलं इतकी म्हणजे अजागृती कोण असते की केवळ ते पटकनच असं घडत असते
पर्टिक्युलरली बिकॉज ऑफ्टन अकॉर्डिंग टू द टेक्स्ट युअर द अनबोर्न consciousness is in quite an upset state, disturbed state.
म्हणजे आता पुस्तकात जे सांगितलेलं आहे की ज्यांचा जन्मच झालेला नाही अशा पण चेतना असतात आणि त्या अतिशय वेगळ्या अशा म्हणजे पातळीवर असतात.
So it's your longing to be born that drives you.
म्हणजे ते जन्म घेऊ इच्छितात पण जन्म घेऊ शकत नाही.
What matters that they don't take, they can't take the birth?
What matters?
Yeah.
No, I don't understand.
What is the thing that they can't take the birth and they remain for a long time?
Unconscious birth.
Means why they can't take the birth easily?
What?
That means chitta, why it can't take the birth. Means what is the things which happens?
You mean in as described here? I don't know. I can only. Oh yeah, Marathi.
मला असं म्हणायचं होतं की जे जन्म घेऊ शकत नाही ना आताच आपल्याला सांगितलं की ते खूप काळापासून ते पण थांबलेले असतात आणि जन्म लवकर होत नाही त्याच्यामुळे ते अस्वस्थ होतात. मला तेच विचारत होतं म्हणजे काय कारण असेल की त्यांचा जन्म होत नाही मग.
Do you know Crow? Any idea? I can only speculate. I don't have knowledge. But presumably there's a certain set of conditions that are required.
म्हणजे तिथे तसं ते वातावरण निर्मिती पाहिजे असते जन्मासाठी.
सो इट्स अ बिट एज इफ यस इट्स अ बिट लाईक वेन यू बीन व्हेरी व्हेरी टायर्ड मे बी बीन अ लॉंग लॉंग जर्नी यू हॅवंट स्लेप्ट प्रॉपरली यू आर एक्झॉस्टेड.
जसं असं म्हणू शकतो की आपण खूप लांबचा प्रवास केलेला आहे आपल्याला व्यवस्थित झोप नाही झाली ना त्याच्यामुळे आपण खूप थकलेलो आहोत.
अँड यू वेक अप इन द मॉर्निंग आफ्टर स्लीपिंग
मग झोपल्यानंतर आपण सकाळी झोपेतून उठतो
and it's for a time it takes quite a while to get into your body.
आणि मग आपल्याला खूप वेळ लागतो परत आपल्या नाही का शरीराबद्दल जागृत व्हायला.
Sometimes you can be so tired you can hardly move your limbs.
आपण कधी कधी एवढं थकलेलं असतो की आपण आपले हात पायांची हालचाल सुद्धा फार क्वचित करतो
आणि
कधी कधी आपल्याला कळत नाही आपण कुठे आहोत.
सो आय थिंक इट्स अ बिट लाईक दॅट.
मला असं वाटतं कदाचित ती अवस्था तशी असावी.
यू बीन फ्लंग फ्रॉम द लाईफ यू आर इन.
तर ते जे जीवन असतं त्या जीवनापासून तुम्ही खूप लांब फेकलेले असतात.
यू हॅव दिस एक्स्ट्रॉर्डिनरी एक्सपिरियन्स ऑफ कम्प्लीट ओपननेस.
आणि तिथे तो जो पूर्ण खुलेपणा जो आहे स्वतंत्रपणा आहे त्याचा त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असतं. आणि
then you've had these very powerful dreams.
आणि मग त्याच्यातून त्यांचे जे स्वप्न असतात ते खूप असे उच्च स्वप्न असतात.
To a large extent that there's no will, no volition there.
इच्छा नाही.
No इच्छा, yeah.
तिथे मग मोठ्या प्रमाणात कुठलीच इच्छा राहत नाही.
What it says is you're blown by the wind of karma.
आणि कर्माची जी हवा आहे त्या त्याच्यासोबत ते वाहत जातात.
यु आर नॉट रिअली इन कंट्रोल ऑफ द प्रोसेस.
आणि मग कुठल्याही प्रक्रियेच्या त्या कंट्रोल मध्ये ते नसतात.
अँड देयर इज नो वे फॉर यू टू फिट.
तिथे कुठे असं स्थान नसतं की जिथे ते जाऊन थांबतील म्हणून.
यु डोंट नो व्हॉट टू डू.
आणि त्यावेळेस काय करावं हे सुद्धा माहिती नसतं.
यु कांट गो बॅक.
आणि पाठीमागे पण परत जाऊ शकत.
यु डोंट नो हाउ टू गो फॉरवर्ड.
आणि पुढे कसं जायचं हे पण माहिती नसतं.
सो यु आर जस्ट सॉर्ट ऑफ ब्लोन, बट ग्रॅज्युअली युअर डिझायर टू बी रिबॉर्न बिकम्स मोर अँड मोर स्ट्रॉंग.
आणि मग ते हवेच्या दिशेने भरकटत असतात. मग नंतर काही कालांतराने हळूवारपणे मग ते जन्माची इच्छा होते.
मेबी अ बिट लाइक हॅव्हिंग अ व्हेरी फ्राइटनिंग ड्रीम.
हे एखादं खूप भीतीदायक स्वप्नासारखं आहे.
हॅव यू एवर हॅड दोज ड्रीम्स वेअर यू योर द ड्रीम इज व्हेरी डिफिकल्ट मेबी अँड यू वॉन्ट टू वेक अप.
आणि खूप भयंकर स्वप्न पडतं आणि मग आपल्याला इच्छा होते की आता याच्यातून जागं व्हावं म्हणून.
बट बिगिन विथ यू डोंट नो हाउ टू वेक अप.
आणि मग आपण झोपेत असल्यामुळे आपल्याला कळत नसतं की कसं जागं व्हायचं.
आय हॅव्हन्ट हॅड दिस फॉर अ व्हेरी लॉंग टाइम. यू कॅन इव्हन हॅव द एक्सपिरियन्स ऑफ वेकिंग अप बट इट्स स्टिल अ ड्रीम.
आणि मला पण असा अनुभव आलाय काही काळापूर्वी, तुम्हाला आलं असेल की त्याच्यातून जागं होणं सुद्धा खूप कठीण जातं.
सो आय थिंक दॅट मे बी दॅट प्रोव्हाइड्स अ मेटाफोर ऑर अनालॉजी.
कदाचित हे त्या प्रकारचं असू
शकतं. माय फीलिंग इज दॅट व्हॉटएव्हर हॅपन्स आफ्टर डेथ इट्स जस्ट लाईक थिंग्स दॅट हॅपन इन लाईफ.
मला असं वाटतं की जे काही मृत्यूनंतर घडतं तर आपण जिवंत असताना जे जे आता आपल्या सोबत घडतं ते तसंच असावं.
बिकॉज इट्स जस्ट कॉन्शियसनेस.
कारण की तिथे आपली चेतना असते.
सो कॉन्शियसनेस इन डिफरंट सर्कमस्टान्सेस येस.
एवढंच आहे की ती चेतना वेगळ्या परिस्थितीमध्ये असते.
बट यू प्रॉबली फाइंड अदर सिच्युएशन्स लाईक आय बीन ट्राइंग टू डू दॅट गिव्ह यू अन अनालॉजी अ वे ऑफ अंडरस्टँडिंग इट. या whatever happens after death it's still just consciousness.
Mrutyu nantar je ghadat asta te tithe suddha ek chetnas aste.
So there will be things that happen to you in the course of your life that not exactly the same but provide a way of understanding.
Aplya ha jivanamade ja ghatna ghadat astat tyachya sarkas nahi mhanta yel pan thodasa vegla prakare ghadat asta tikade.
But yes, if people have been very very ill it can take them some time to really sort of fully come back into the world. If people have been very very ill, it's sometimes when they recover it takes them time to get back into the world.
जर कोणी जर खूप खूप आजारी पडले असतील आणि त्यांना मग वेळ लागतो की त्यांना परत त्या पूर्व स्थितीमध्ये येण्यासाठी.
But I'm only trying to work it out. I don't know.
मला सुद्धा माहिती नाही आहे, फक्त मी त्याच्यावरती कसं आपण काम केलं
पाहिजे. द स्ट्रॉंगेस्ट अनालॉजी आय हॅव इज व्हेन आय वॉज अ नॉटी बॉय आय टूक सम ड्रग्स.
तर मी जेव्हा तरुण होतो त्यावेळेस मी काही ड्रग्स घेतले होते.
नॉटी बॉय, नॉट जस्ट तरुण,
नॉटी तरुण,
नॉटी तरुण
खोडकर.
अँड देयर वॉज वन ड्रग आय टूक व्हिच इज कॉल्ड एलएसडी.
तर हे एलएसडी नावाचं त्यांनी एक ड्रग घेतलं होतं.
इट्स अ व्हेरी पॉवरफुल ड्रग.
आणि ते खूप असं पॉवरफुल होतं.
अँड इट लास्ट फॉर अबाउट 8 आवर्स.
आणि त्याचा जे परिणाम आहे तो 8 तास होता.
अ लॉट ऑफ व्हॉट दिस डिस्क्राइब्स आय सॉर्ट ऑफ नो फ्रॉम दॅट एक्सपीरियन्स. अ लॉट ऑफ व्हॉट द बुक ऑफ द डेड डिस्क्राइब्स I had some experience of in that drug state.
Okay. त्यांनी ते जे ड्रग्स घेतले होते तर ते 8 तासाचा जो कालावधी जो होता तर त्याच्यामध्ये त्यांना हे याच्यातलं जे काही आहे अनुभव तर ते त्यांना त्या दरम्यान अनुभवले.
It's a very very interesting experience. Very dangerous but very interesting.
तो अनुभव जो होता तो खूप भयंकर पण होता पण खूप रोचक पण होता.
Don't do it yourself.
तुम्ही काही करून बघू नका असं काही.
There's no need.
त्याची आवश्यकता नाहीये.
But to begin with when you first take the drug you feel as if your body is melting.
जेव्हा पहिलं जर ते ड्रग जेव्हा घेतलं तर त्यावेळेस असा अनुभव येतो की आपलं शरीर हे वितळत चाललंय.
But then you find yourself in a state of consciousness where you cannot think.
तर आपल्याला आपलं जी जागृतता आहे त्यावेळेस असं जाणवतं की आपल्याला काहीच म्हणजे ती जागृतता नाही राहते आणि कुठले विचार पण येत नाही.
यू कांट वर्क एनीथिंग आउट
आणि कशावरच कार्य करता येत.
यू कांट रिअली इव्हन से दिस इज दिस अँड दॅट इज दॅट.
तर फरक पण आपल्याला त्यावेळेस कळता येत नाही की ही वस्तू ही आहे आणि ती ती आहे.
अँड येट यू आर व्हेरी व्हेरी अवेअर.
पण तरी सुद्धा तिथे खूप खूप असं जागृती
आहे. सो दॅट टू मी इज रादर लाइक दॅट दॅट फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ द प्युअर लाईट.
तर हा अनुभव जो त्यांनी सांगितलेला आहे तर तो जवळपास याच्यासारखा.
अँड इट्स व्हेरी व्हेरी देयर इज समथिंग व्हेरी ट्रू अबाउट इट, व्हेरी रिअल.
तर हे म्हणजे कुठेतरी सत्य आहे, खरं आहे असं.
बट ऑल्सो व्हेरी अनकम्फर्टेबल.
पण त्याचबरोबर म्हणजे खूप अशी अस्वस्थता पण आहे त्याच्या.
अँड देन यू गो थ्रू अ होल सिरीज ऑफ visions and dream like experiences.
आणि मग त्याच्यामध्ये एक असं टप्प्याटप्प्याने कुठे आपली दृष्टी परत आपले स्वप्न ह्या सगळ्या गोष्टी त्याचे.
Some of it quite frightening, some of it very beautiful.
कधी कधी ते जे अनुभव असतात खूप भीतीदायक किंवा सुंदर असतात.
But I remember just starting to long for it to stop.
Sorry.
I remember just feeling I want this to stop. I want to be just normal.
तर मला आठवतं की त्या तो अनुभव घेत असताना असं वाटतं की मी कुठेतरी थांबलं पाहिजे, पूर्व माझ्या स्थितीमध्ये आलं पाहिजे.
So maybe that was a little taste of death.
तर तो अनुभव जो आहे तो काही प्रमाणात मृत्यूचा अनुभव म्हणायला हरकत नाही.
Then again I know the same thing from solitary retreat.
आणि मला असाच अनुभव माझ्या एकांतवासात पण आलेला आहे.
Or even a good meditation retreat.
कधी कधी माझ्या ध्यानाच्या शिबिरांमध्ये पण असा अनुभव आला.
You have the same sort of processes.
आणि अशाच प्रकारची जवळजवळ तशी प्रक्रिया आहे.
Leaving the old behind.
आपलं जे जुनं आहे ते पाठीमागे सोडायचं.
Which is a great free sense of freedom and relief.
आणि त्याच्यामधून आपल्याला खूप असा अनुभव येतो की मी मुक्त झालेली आहे.
But it's also uncomfortable.
पण त्याचबरोबर तिथे अस्वस्थता पण असते.
Because there's nowhere to sit.
कारण की तिथे कुठेच मार्ग दिसत नाही की आपण शांतपणे बसूया.
And you want just to be back.
आणि मग अशा प्रकारे आपल्याला परत पाठीमागे वळावं असं वाटतं भविष्यात. नाही भूतकाळात. भूतकाळात जाव. इन द पास्ट वी थिंक.
डीप स्टफ. So do you find that you can sort of connect with what the text is saying?
तर ह्याच्यात जे सांगितलेलं आहे तर आपल्या अनुभवांशी कुठे तुम्हाला असं वाटतं की हे असं जुळतंय म्हणून.
It sort of makes sense, doesn't it?
त्याच्यातून काही आपल्याला नाही का.
There are things that you experience in your life that sort of yes, that's that.
आपल्या जीवनामध्ये पण कधी आपल्याला असे अनुभव आलेले असतात आणि असं ऐकल्यावर आपल्याला वाटतं हा आहे बरोबर असं आहे.
Five minute break?
Yes. 5 minutes, 50, hai na?